नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या गृहप्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी. टोलवाढीच्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलनाचा राज ठाकरे यांचा इशारा. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ज्वारी बियाणे वाटपाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रारंभ. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. परवडणारी घरे यासारखे प्रकल्प प्राधान्यानं राबवणं आवश्यक असून त्यासाठी प्राधान्य सवलत तसंच सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर असल्याची ग्वाही राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेच्या होमेथॉन या प्रदर्शनाच्या समारोप सत्रात बोलत होते. सर्वांसाठी घरे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शहरी तसंच ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, नोकरदार, लहान व्यावसायिक आणि कामगार वर्गाचा विचार करून परवडणारी घरे बांधण्याकरता या परिषदेनं पुढाकार घ्यावा, तसंच प्रत्येक शहराच्या विकासासाठी पुढाकार घेऊन विकास आराखडे तयार करण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचा आरोप करत त्याबाबतची सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी यासाठी सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसात शासकीय रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यायला हवा असंही त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेवर कायमस्वरूपी संचालक नाही याबद्दलही थोरात यांनी टीका केली. शिवसेना भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. ते काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. टोल दरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलुंड इथल्या पथकर नाक्यावर उपोषणाला बसले आहेत. राज ठाकरे यांनी काल आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. टोलवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाही तर गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा प्रफुल्ल पटेल यापैकी कोणत्याही नेत्याच्या संपर्कात नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल सोलापूर इथं बोलत होत्या. मधल्या काळात दोन्ही गटात सुवर्णमध्य काढण्यासाठी जुनी नाती जपण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सगळ्यांनी अगदीच खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केल्यानंतर कुठलाच संपर्क राहिला नसल्याचं सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. इंडिया मेलाच्या निमित्तानं भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील मैत्रीभाव दृढ होऊन दोन्ही देश एकत्रितपणे प्रगतीची नवी शिखरे सर करतील असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. जपानमधल्या कोबे शहरात भारत जपान यांच्यात कला आणि खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी आयोजित इंडिया मेला या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं जपानमध्ये सादरीकरण झाल्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून मनापासून आनंद असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत बीड इथं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल रब्बी ज्वारी बियाणे वाटपाला सुरुवात झाली. राहुल नागरगोजे आणि अप्पासाहेब वायभट यांना प्रातिनिधिक स्वरूपात बियाण्यांचं वितरण करण्यात आलं. जिल्ह्यातल्या जवळपास 1.25 लाख शेतकऱ्यांसाठी रबी ज्वारीचे बियाणे उपलब्ध करण्यात आले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेचा काल समारोप झाला. चीनमध्ये हांगचाओ इथं झालेल्या समारोप सोहळ्यात हॉकी संघाचे गोलकीपर पी आर श्रीजेश यांनी भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून पथकाचं नेतृत्व केलं. यापुढची आशियाई स्पर्धा जपानमध्ये होणार असून या सोहळ्यात पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची ज्योत आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेचा ध्वज जपानला हस्तांतरित करण्यात आला. या स्पर्धेत चीननं 201 सुवर्ण 111 रौप्य आणि 71 कांस्य पदकांसह 383 पदकांची कमाई करत पदक तालिकेत पहिलं स्थान पटकावलं. तर जपाननं 52 सुवर्ण पदकांसह दुसरं तर कोरिया प्रजासत्ताकनं 42 सुवर्ण पदकांसह तिसरं स्थान पटकावलं. 28 सुवर्ण 38 रौप्य तसंच 41 कांस्य अशी एकूण 107 पदकं जिंकत भारतानं पदक तालिकेत चौथा क्रमांक मिळवला आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं आपल्या सामन्यांची विजयी सुरुवात केली. काल चेन्नई इथं झालेल्या अत्यंत रोमांचक सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर पाहुण्या संघाचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. रवींद्र जडेजानं 3, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमरा या दोघांनी प्रत्येकी 2, तर मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पांड्यानं प्रत्येकी 1 बळी घेतला. 50व्या षटकातले 3 चेंडू शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाचा संघ 199 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेल्या भारतीय संघाचे आघाडीचे 3 फलंदाज रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर हे शून्यावर तंबूत परतले. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलनं संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. विराट कोहली 85 धावांवर बाद झाला. केएल राहुलनं नाबाद 97 तर हार्दिक पांड्यानं नाबाद 11 धावा करत 42व्या षटकात विजयाचं लक्ष्य साध्य केलं. केएल राहुल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
आज या स्पर्धेत न्यूझीलंड आणि नेदरलँड संघात सामना होणार आहे, तर भारताचा पुढचा सामना परवा बुधवारी अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. अमरावती इथं काल हाफ मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 2300 धावपटू सहभागी झाले होते. यापैकी 21 किलोमीटर स्पर्धेत नांदेड इथला धावपटू छगन बोंबले तर 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेतही नांदेडचा विष्णू लहाने हा धावपटू विजयी ठरला. माजी मंत्री आदित्य ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यावर येत आहेत. रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा, रुग्ण सुविधा आणि रिक्त पदं याबाबत ते अधिष्ठाता यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. दरम्यान दानवे हे आज नांदेड दौऱ्यावर असून ते डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्व सुविधांचा आढावा घेऊन अधिष्ठातासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते खासगी विमानानं नागपूरकडे प्रयाण करतील. नांदेडच्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात काल दुपारी संपलेल्या 24 तासात 97 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर 15 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या रुग्णालयात 732 रुग्ण उपचार घेत आहेत. धाराशिव जिल्ह्यात वाशी तालुक्यातल्या विजोरा इथं साचलेल्या पाण्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. प्रवीण साळुंखे आणि यश वाघमारे अशी त्यांची नावं आहेत. अन्य एका घटनेत परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या कोसडी शिवारात खाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा मृत्यू झाला. गजानन वायगुणे आणि मंथन अवताडे अशी त्यांची नावं आहेत. सिक्कीममध्ये आलेल्या पुरात बेपत्ता झालेले बीड जिल्ह्यातले सैनिक पांडुरंग तावरे यांचा पार्थिव देह 3 दिवसानंतर सापडला. त्यांच्या पार्थिव देहावर आज बीड जिल्ह्यात काकडहिरा इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर वसुलीच्या माध्यमातून 250 कोटी रुपये महसूल संकलनाचं उद्दिष्ट निर्धारित केलं आहे. यासाठी महापालिकेनं मालमत्ता कर भरणा केंद्र दर शनिवारीही सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी दिवाळीनंतर ही केंद्र दर शनिवारी सुरु ठेवण्यात येत होती. जालना इथल्या जेईएस महाविद्यालयात युवा संवाद या कार्यक्रमांतर्गत भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या अहमदाबाद शाखेत कार्यरत शास्त्रज्ञ श्रद्धा गोयंका अग्रवाल यांनी काल चांद्रयान 3 एक उपलब्धी या विषयावर मार्गदर्शन केलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या गृहप्रकल्पांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन तत्पर. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत सरकारनं श्वेतपत्रिका काढावी. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची मागणी. टोलवाढीच्या विरोधात मनसे स्टाईल आंदोलनाचा राज ठाकरे यांचा इशारा. आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.